तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो।
नमस्कार, मी अशोक सराफ। तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत। बजाते रहो ऍक्शन।
तुमचा लहानपणीचा फेवरेट खेळ कुठले होते? तुम्ही कोणते कोणते खेळ खेळायचात?
आश्चर्य वाटेल सांगितलं तर, मी जेवढे म्हणून खेळ आहेत मराठी लोकांमध्ये, मराठी पुरांमध्ये, त्यावेळेस ते सगळे खेळ मी खेळलेलो आहे। म्हणजे क्रिकेट, त्याच्यानंतर आम्ही हॉकी पण खेळायचो, आम्ही फुटबॉल पण खेळायचो, आम्ही लगोरी पण खेळायचो, आम्ही आबाधुबी पण खेळायचो, आम्ही आट्यापाट्या पण खेळायचो, आम्ही एक नवीन डाव फुलीवरचा डाव म्हणून एक खेळायचो। फुले असायचे आमच्या टेरेसला, तर या फुलीवरून त्या फुलीवर धावायचं, मध्ये धरलं पकडला, हे असा खेळ आमचा त्यावेळेचा। आमच्याकडे सिमेंटच्या टाक्या होत्या आमच्या बिल्डिंगला, तर त्या बिल्डिंगच्या टाक्या एका टाकीवरून दुसऱ्या टाकीवर धावत जायचं, मध्ये कोणी गेला तर आउट पडायचा, टाकीवरचा डाव पण खेळलोय। आयुष्यात मी एवढा पळालोय ना आणि एवढं खेळ खेळलेलोय ना की त्याला तोडणे, एकही खेळ असा वाचलेला नाही की तुम्ही खेळलेलो आहे।
क्या बात आहे। म्हणूनच कदाचित तिनो तो अजूनही उत्साह तुमच्या चेहऱ्यावर दिसतो।
खरं आहे, खरं तुमचं ते म्हणणं खरं आहे, तोच परिणाम आहे की मी अजूनपर्यंत तरी मी ते एनर्जी मी अजूनही दाखवू शकतो।
तुमची शाळा कुठली होती आणि तुम्ही फर्स्ट बेंचर होतात की लास्ट बेंचर होतात?
माझ्याकडे बघितल्यावर असं मला वाटतं मी फर्स्ट बेंचर असेल म्हणून। माझी शाळा ग्रँड रोडची शाळा, काँग्रेस हाऊसच्या जवळ, DGT हायस्कूल, धरमसिंह गोविंदजी ठाकरसी हायस्कूल, हां, त्याचा मी विद्यार्थी। म्हणजे पहिल्या 5वीपासून 11वीपर्यंत मी तिकडेच होतो। पहिल्यापर्यंत सुरुवातीला मी 5वीला आलो तर मी फर्स्ट बेंचर होतो, कारण जरा हुशार आहे असं वाटायचं, त्यामुळे असेल बहुतेक।
तेव्हा तो अभिनय असायचा की दाखवायचा असं?
नाही नाही, त्यावेळेस अभिनय होतो, त्यावेळेला वाटा माझ्या चेहऱ्याचा प्रभाव असेल एकाच, पण नंतर जो प्रभाव झाला, लोकांना कळलं की अरे हा फर्स्ट बेंचपेक्षा लास्ट बेंचवरच बरा दिसतो, आणि मी हळूहळू मी लास्ट बेंच गेलो, आणि जेव्हा मी 11वीला होतो तेव्हा मी शेवटच्या बेंचला भिंतीला टेकून बसलेला होतो।
अशोक सराफ यांच्या आयुष्यातल्या अनेक हलक्या फुलक्या आठवणी तुम्हाला कळणार आहेत या आठवड्यात लाईट्स कॅमेरा ऍक्शनवर। बरं, तुषारचा मला सतत मेसेज येतोय फेसबुकवर आणि तुम्हाला म्हणतोय प्लीज तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना। खरं सांगू, व्हॉट्सअपचे फॉरवर्ड्स एवढे असतात की मी खरं तर व्हॉट्सअप चेक करत नाही, पण फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टा नक्कीच चेक करते। त्यामुळे तुला फॉलो करायचं असेल, मला काही सांगायचं असेल, तर तू ट्विटरवर सुद्धा सांगू शकतो। @RJShru नावाने माझं ट्विटर हँडल आहे आणि इन्स्टाग्रामवर माझं हँडल आहे RJShruti RJSHRUTII ह्या नावाने। मिळती हूँ आपको कल इसी लोकेशन पर, लेकर लाइट्स कैमरा एक्शन 93.5 रेड FM। बजाते रहो, दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ।
लाइट्स कैमरा एक्शन।